स्वाध्याय 2:8 ऐकूया आणि वाचूया.
हॅलो, माझं नाव राहुल. तुमचं नाव?
नमस्कार, मी मेहुल. काय करता तुम्ही?
मी रिक्षा चालक आहे. तुम्ही काय करता?
अरे वा, मी सुद्धा रिक्षा चालक आहे. तुम्ही रिक्षा कधी चालवता?
मी सोमवार ते शुक्रवार रिक्षा चालवतो. तुम्ही कधी चालवता?
मी शनिवारी आणि रविवारी.
अच्छा, चला मी निघतो, नंतर भेटू.